हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्रमे घर्मश्रमेर्कश्रमे सूर्यश्रमे प्राणश्रमे श्वमेधश्रमे पृथिवीश्रमे दितिश्रमे दितिश्रमे द्यौश्रमे शक्वरिरङ्गुलयो दिशश्रमे यज्ञेन कल्पताम् रूपचमे सामचमे सोमश्रमे यजुश्रमे दीक्षाचमे तपश्रम ऋतुश्रमे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्रमे वत्साश्रमे त्रविश्रमे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्रमे पञ्चावी च मे त्रिवत्सश्रमे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च मृषभश्रमे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्चम आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने सरकून घ्यावं, म्हणजे मध्ये एक ओळ आपल्याला करता येईल।
मला भगिनी वर्गाची बैठक व्यवस्था जे पाहतात त्यांनी असं सांगितलं की निवेदन केल्यावर तुम्ही लगेच बोलायला सुरुवात करू नका, सगळे खरंच पुढे सरकल्यावर मग मन व विचार हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत काय? का दोन्ही मध्ये फरक आहे? मी मनात म्हटले म्हणजे मी मनात विचार केला का? मन हे आवरेना की आता जावे कुणाकडे कुणीकडे, म्हणजे मनात अनेक विचार येतात। मन चिंती ते वैरी न चिंती, म्हणजे मनात अनेक वाईट विचार येतात। मनात विचार येतात म्हणजे आपणच विचार करतो ना। इंद्रियाणां मनश्चास्मी असे भगवंतांनी म्हटले आहे। मन निःसंशय चंचल आहे, निग्रह करण्यास कठीण आहे। मना सांगपा रावणा काय झाले असे समर्थ म्हणतात। कोणतेही कर्म मनापासून करावे, वेगवेगळी वचनं दिलेली आहेत। भगवंतांनी मनाला सहावे इंद्रिय मानले आहे। पंतप्रधान मोदींनी मन की बात सांगण्यास सुरुवात केली आहे। मनाला दर्पण म्हणतात। मनात येईल तसे वागू नकोस, म्हणजे उलट सुलट विचार करू नको। मन दुखी असेल तर जग दुखी आहे असे वाटते, योग्य वाग। घडी घडी विघडे हा निश्चय अंतरीचा, म्हणजे मनाचा। मन मना भव असे अर्जुनाला भगवंत म्हणतात। ध्यान करीत असताना विचार येऊ द्यायचे नसतात। मनासारखे झाले तर सुख वाटते। मन विचार या दोहीतील फरक स्पष्ट करून सांगाल काय असा प्रश्न विचारलेला आहे। मनाची व्याख्या करतानाच इन्सेसंट फ्लो ऑफ थॉट्स असंच म्हटलेलं आहे। अविरत विचारांचा प्रवाह यालाच मन असं म्हटलेलं आहे। त्यामुळे मन म्हणजे विचारच, याच्यात काही शंका नाही। मन म्हणजे विचार, विचारांचा अखंड प्रवाह। मनाला ओपन कॅमेरा म्हटलेला आहे, म्हणजे मन कशा पद्धतीने जाईल काही सांगता येत नाही, त्याच्यात काही येईल आणि जाईल। आणि या क्षणी जे येईल त्याला धरून पुढच्या क्षणी अजून वेगळा विचार येईल, त्याला धरून त्याच्या पुढच्या क्षणी अजून वेगळा विचार येईल, आणि त्याचा शेवट कुठं होईल काही सांगता येत नाही। ध्यानात देखील आपल्याला त्याचा अनुभव आहे। स्वामीजी सांगायचे की भगिनी ध्यानाला बसलेली आहे आणि तिच्या मनात विचार आला की आज मोलकरीण येणार नाही असं काल तिने निरोप दिलाय, ती म्हणते की आता ध्यान झालं की चटकन अंग धुवून घेईन, मग एकीकडे कुकर लावीन दुसरीकडे भाजी चिरीन, पोळ्या करीन भराभरा काम उरकीन। मग तिच्या मनात विचार येतो की आज पाहुणे येणार आहेत आणि नेमकी तिने दांडी मारली। मग ती म्हणते की दरवेळेलाच ती असं करते, प्रत्येक वेळेलाच आमची अडचण असेल तेव्हा ती येत नाही। मग ती हिशोब लावते की दिवाळीच्या वेळेस देखील आमच्याकडे पाहुणे आले होते तेव्हा तिने तसंच केलं, तेव्हा पाहुण्यांपैकी कोणीतरी एखादं म्हणालं की बायका कामाला ठेवण्यापेक्षा आमच्याकडे मुंबईत पुरुष येऊन जातात, बाले लोक येऊन जातात आणि काम उरकतात, त्यांच्या अशा बायकांसारख्या किचकट अडचणी नसतात। गौरी जेवायच्यात म्हणून मोलकरीण आली नाही, घरी पाहुणे आले म्हणून मोलकरीण आली नाही, असं बायकांचं काही नसतं। इथं पुण्यात जर तसं झालं असतं तर बरं झालं असतं। पण दुसरे एक नातेवाईक म्हणाले की आता त्या बाले लोकांनी देखील मुंबईत युनियन केलेली आहे, सगळ्यांनी युनियन करा आणि देश खड्ड्यात घाला। त्या मोदींनी तरी काय करायचं? अशा प्रकारे कोणताही विचार कुठूनही कुठेही जातो, त्यालाच मन असं म्हटलेलं आहे। मनामध्ये एका सिस्टीमनी ज्याला म्हणू असे विचार कधीही येत नाहीत। मनामध्ये स्वैर विचार किंवा कल्पना उठतात त्यालाच मन असं म्हणतात। परवा आम्ही काही जण बसलो होतो, बोलत होतो, गप्पा मारत होतो, आम्ही ग्रंथलेखनाकरता काही जण बसतो, त्याच्यात सुनील दादांनी विचारलं, कुठे गेली क्रांती आहे की क्रांती आली आहे का? त्याच्यावर कांचनताईंनी असं सांगितलं की क्रांती आता आली आहे आणि आता तिच्या कोणत्या अडचणी नाहीत, आता ती लवकर करेल। ते म्हणाले लवकर व्हावं म्हणून मी म्हणत नाहीये, पण आता तिला जमायला सुरुवात होईल ना तर होईल। मग सुनील दादाच म्हणाले की परवा क्रांती नव्हती तर तुम्ही श्लोक म्हणून आपले नेहमीचे केंद्रातले प्रार्थना म्हटली, विषय बदलला बघा तुम्ही प्रार्थना म्हटली, केवलम करुणाकारम ही प्रार्थना म्हटली। तर मी म्हटलं की खरंच आहे तशी प्रार्थना मी म्हटली खरी, आयत्या वेळेला कोणाला तरी सांगायला मला नको वाटतं। कधी कधी असं वाटतं की वरून पुस्तक घेऊन यावं आणि आपणच रुद्र म्हणावा। त्याच्यात सुनील दादा असं म्हणाले, मी तुम्हाला गोष्ट सांगतोय प्रश्नाचं उत्तर देत नाहीये सुनील दादा असं म्हणाले की अशा वेळेला सांगा मी रुद्र म्हणी। मग रुद्र म्हणताना ज्या चुका होतात त्याच्याबद्दल बोलणं झालं, मग त्याच्यावरून क्षिप्रातही नातूंनी आम्हाला कसा रुद्र शिकवला हे आम्ही बोललो। मग निलाताई असं म्हणली की त्यावेळेला मी तिथे येत होते आणि तुमच्याबरोबर त्या खाण्यापिण्याचा मलाही लाभ झाला, मग त्या कसे पदार्थ करत होत्या वेगवेगळे हा विषय निघाला आणि कढयाचा कढया आम्ही 7-8 जण फस्त कसे करत होतो तरुण वयामध्ये तो विषय झाला। मग विषय झाला की क्षिप्रातांचा मला फोन आला होता, त्यांनी मला एक काम सांगितलं। ते काम काय ते मी सांगितलं, पण ते काम मला करता आलं नाही याबद्दल मला वाईट वाटतं असं मी म्हटलो। आणि मग मी असं म्हटलं की ध्यानातही आपण असंच करत नाही का असं मी सगळ्यांना विचारलं, कुठून सुरुवात करतो आणि कुठपर्यंत जातो। मग क्षिप्रातांच्या मुलांचा विषय निघाला। मग अशाच प्रकारच्या अनेकांना प्रॉब्लेम आहेत असा विषय निघाला। मी म्हटलं ध्यानातही असंच होतं, एका विचारावरून दुसऱ्या विचारावर, दुसऱ्या विचारावरून तिसऱ्या विचारावर, पण विचार म्हणजेच मन। त्यांनी जे विचारलेलं आहे इथं की मन आणि विचार हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत का, तर एका नाण्याच्या दोन बाजूच आहेत एवढंच नाही तर मन म्हणजेच विचार। आणि दुसरं तुम्हाला सांगतो की विचार म्हणजे शब्द, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो। विचार म्हणजे शब्द, म्हणून जर मन थांबवायचं असेल तर विचार थांबवायला लागतात, विचार थांबवायचा असेल तर एक युक्ती करायची की मी कुठल्याही अक्षराचा शब्दाचा उच्चार होऊ देणार नाही। बघा एक मिनिट देतो मी तुम्हाला, कुठल्या शब्दाचा उच्चार होऊ द्यायचा नाही, नुसतं बसा। जमलं तुम्हाला? काही जणांना जमलं आणि ज्यांना जमलं नाही त्यांनी शब्दाचा उच्चार केला। विचाराला शब्दाचा पाठिंबा असल्याखेरीज विचार काही नाही करू शकत। म्हणून मन म्हणजे विचार आणि विचार हा शब्दांनी बनतो, भाषेमुळे बनतो, शब्दामुळे याचा अर्थ। जर भाषाच थांबवली शब्दच शब्दाचा उच्चारच करणार नाही, आणि ज्यांनी शब्दाचा उच्चार केला असेल तुमच्यापैकी मनात विचार आल्यामुळं त्यांनी शब्दाचा उच्चार थांबवायचाही प्रयत्न केला असेल त्यामुळे तुमचा विचारही थांबला असेल असं तुमच्या लक्षात आलं। त्यामुळं मन आणि विचार हे एकच आहेत आणि शब्दाचा उच्चार होऊ न देणं हे खूप महत्वाचं आहे मन थांबवण्यासाठी। आणि ध्यानामध्ये आपण हीच सोपी युक्ती करत असतो. खरं म्हणजे विचाराकडे साक्षीत्वाने पाहणं म्हणजे शब्दाचा उच्चार होऊ न देणं. विचार उसळी मारून यायला लागला तर तो शब्दरूप होऊन बाहेर पडतो. तुम्ही मनन करा, चिंतन करा, पाठांतर करा, विकारांचं चिंतन करा, संसाराचं चिंतन करा, पैसा, उद्योग, व्यवसाय याचं चिंतन करा. या सगळ्यासाठी तुम्हाला शब्दाची म्हणजे भाषेची आवश्यकता असते, बाकी कशाचीच नाही, भाषेची आवश्यकता असते. ती भाषाच बंद जर केली, भाषाच थांबवली, तर विचार उठू शकत नाही, मन उठू शकत नाही. त्यामुळे मन म्हणजे विचार हे निःसंशय आहे आणि मन इंद्रियाणा मनश्चास्मी असं भगवंतांनी म्हटलेलं आहे हे वचनही बरोबर आहे. कारण प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी मनाचा अंश असतो, प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी त्या विषयाच्या उपभोगाविषयीची जी जाणीव असते तिथं मनच असतं. आणि ती कसमस ही इंद्रियांच्या ठिकाणी राहतेच. कर्माची, कर्म करण्याची खुमखुमी इच्छा ही इंद्रियांच्या ठिकाणी मनाच्या योगानेच असते. असं असल्यामुळे या सगळ्या इंद्रियांमधून जर मन बाहेर काढलं तर डोळ्याच्या पाहण्याच्या इच्छेपासून तिथं मन आहे ते बाहेर काढायचं, कानाच्या ऐकण्याच्या इच्छेपासून मन बाहेर काढायचं, वेगळं करायचं, स्पर्शाच्या इच्छेपासून मन बाहेर काढायचं, वेगळं करायचं आणि फक्त मन म्हणून शिल्लक राहू देत. त्याचा इंद्रियांच्या ठिकाणी असणारा थारा तरी पहिला बाहेर काढायचा. तरी मन ही गोष्ट शिल्लक राहते. इंद्रियांच्या ठिकाणी नसलेलं मन म्हणून परमामृतामध्ये स्थूळ इंद्रियांमधून युक्तीने एकवटी मन असं म्हटलेलं आहे. अंतराकाशी नेऊन स्थिर करी, या भागामध्ये नेऊन त्याला स्थिर करावं. सगळ्या इंद्रियातून मनाचा इंद्रियांच्या ठिकाणी असणारा थारा तो काढला एखाद्यानी आणि मन एकविध केलं, त्याला श्वासावर बांधलं आणि श्वासाच्या योगानी अनुरोधानी त्याला चिदाकाशात नेऊन ठेवलं. आता चिदाकाशात उठतील त्या कल्पना. आपलं ध्यान यशस्वी का होत नाही याची एक गोष्ट अशी की आपण मनाकडे साक्षीत्वानी पाहतो ते मनच नसतं. कारण आपल्या सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी मनाचा अंश शिल्लकच असतो. असं असल्यामुळे सगळ्या स्मृती असतात, त्या अंगाने त्या अनुरोधाने विचार उठतच राहतात. म्हणून सो असं म्हणत नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जायला जे सांगितलेलं आहे, सगळीकडून मनाचा सोर्स काढून मग मन वर न्यायचं आहे आणि चिदाकाशामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आता मन औषधालाही शिल्लक नाही या भुवयाच्या खालच्या प्रदेशामध्ये, इथंच काय असेल ते आहे. याचा खालचा भाग जणू म्हणजे शरीराचा जो भुवयांच्या खालचा म्हणजे इंद्रिय सगळी अज्ञचक्राच्या खाली आहेत, तिथे मनच नसेल म्हणजे मनाची जाणीव नसेल तर जणू तो भाग नाही असं होऊन जाईल. कारण तिथून सगळीकडून काढलेलं मन आता एकत्र जाणीव म्हणून इथं आलेलं आहे. म्हणून मन म्हणजे दुसऱ्या अर्थाने तुमची जाणीव जी अशुद्धपणाने विभागलेली आहे, सर्व इंद्रियांमध्ये विभागलेली आहे आणि इंद्रियांच्या द्वारा तसंच स्मृती, भूतकाळाचं भान, भविष्यकाळाचं चिंतन ही देखील मनाची काही अंग आहेत. या सगळ्या अंगांनी मन काम करतं. मन म्हणजे आपणच असतो. जाणीव असते याचा अर्थ आपणच असतो. आपणच तिथं असतो. आपल्या ठिकाणी जेव्हा कामाचा विचार निर्माण होतो तेव्हा आपलं स्वरूप मूर्तिमंत काम एवढंच शिल्लक राहिलेलं असतं. जगात दुसरं काही दिसत नाही. आपण जेव्हा रागावतो क्रोध आपल्या ठिकाणी येतो तेव्हा आपणच क्रोध स्वरूप होतो. क्रोध येतो याचा अर्थ आपल्या मनामध्येच तो निर्माण होतो. आणि आपण म्हणजे जीवदशेने असलेला मूळ खरा मी त्या मनाचाही मागं असणारा तो त्याच्यामध्ये उतरतो. जसं मन आपल्याला एका क्षणात इथून अमेरिकेत असलेल्या आपल्या मुलाकडं अथवा नातेवाईकांकडे घेऊन जाऊ शकतं. मन होतं म्हणजे आपण जातो ना मनाबरोबर. याचाच अर्थ असा की मन म्हणजे तुम्ही असता. म्हणून या ठिकाणी चित्ताला ठेवा असं म्हटलं जेव्हा जातं तेव्हा तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी ठेवा असंच म्हणायचं आहे. इथं मन आहे आणि त्या मनाकडे तुम्ही साक्षीत्वानी पाहत आहात असं सांगितलं जातं. इथं मन आहे म्हणजे तुम्हीच आहात. सगळ्या इंद्रियांपासून वेगळं केलेलं मन जेव्हा इथं ठेवतो आणि त्या मनाकडे साक्षीत्वानी पाहायला सांगतो हे मन कार्यरत होतं मेंदूमधून. जिथून मूळ जाणीव स्फुरते तिथून मन कार्यरत होत असतं. आणि आपल्या मेंदूचं एक वैशिष्ट्य आहे. मेंदू करत असलेल्या कामाकडं जर त्यालाच वेगळेपणाने पाहायला सांगितलं त्याच्यात इन्व्हॉल्व न होता म्हणून इथं विचार उठतो हेही चुकीचंच आहे. आज्ञाचक्रापाशी कधीच विचार उठत नाही. पण तुम्हाला तसंच सांगितलं जातं ते तसंच इथं उठतं असंच धरायचं. पण खरे विचार उठतात तुमच्या मेंदूमधून. पण तुम्ही असं धरायचं की इथं विचार उठतो आणि त्या विचाराकडे वेगळेपणाने पाहणारा मी आत आहे. चिदाकाशात आहे म्हणजे तुमच्या मेंदूचं ठिकाण आहे. जिथून विचाराचा उगम होतो तिथूनच तुम्ही जो स्वैर आत्ता विचार उठलाय त्या विचाराकडे म्हणजे इथं आतून कल्पनेनी पाहत आहात. हेही मनानेच पाहायचं आहे. मनाचेच दोन विभाग केलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणूनच मने मन घालोनी मागे असे शब्द वापरलेत. मनानेच मन मागे घालायचं. मने मन घालोनी मागे विश्रांती झाली या अंगे ते देही देहाजोगे होती चिना. ते देहामध्येच असतात पण आता देह भावनेत राहत नाहीत. ते ब्रह्मभावनेमध्ये जातात. मनानेच मनाला दूर सारायचे. काट्यानेच काटा काढायचा आहे. तुमचा एक विचार साक्षी विचार आहे आणि दुसरा विचार हा इथं उठणारा आज्ञाचक्रापाशी उठणारा वेगळा आहे असं तुम्ही धरता आणि तुम्ही त्याच्याकडे पाहता. मेंदूचं मानवी मेंदू जेव्हा स्वतःच्या विचाराकडं स्वतःच्या कार्याकडं अजूनच सजगतेने पाहायला लागतो तेव्हा दोन्ही कामं थांबतात. पाहण्याचं कामही थांबतं आणि ज्याच्याकडे पाहायचं तोही नाहीसा होतो. ज्या विचाराकडे तुम्ही पाहता तो तात्काळ जातो. पण तसंच पाहत राहिलात की ती पाहत राहण्याची जाणीवही संपते. दोन्ही कामं तो थांबवतो. म्हणून द्रष्टृत्व मावळतं. साक्षीत्व मावळतं. ते त्याकरता मावळतं. समोर विचारच नाही. विचाराचा साक्षी हा साक्षी कसा असेल म्हणून साक्षी मावळतो. एवढे विचार तिथं चालत नाहीत. समोरचा विचार संपला की त्याचा जो साक्षी आहे मेंदूनीच जी खटपट केलेली असते साक्षी राहण्याची ती ठेवायची त्याला गरज पडत नाही. तीही गळून पडते. तरी जाणीव शिल्लक राहते. ती जी जाणीव आहे ती मनाखेरीज जाणीव आहे. म्हणून मन म्हणजे संपूर्णपणे जाणीव नाही, तर मन नाहीस झाल्यावर ही जाणीव शिल्लक राहते. म्हणून मन हा जसा शब्द आहे तसं अमन हा अजून एक शब्द आहे. मन म्हणजे कल्पना आहे, तर निर्विकल्प हा अजून एक शब्द आहे. आणि हे सगळं मानवी देहामध्येच घडतं. कल्पनाही घडते आणि कल्पनेचा त्याग पूर्णपणाने झाला तरीही आपण आहोत हेही कळतं. मी आता या प्रश्नातून कधीच बाहेर पडलोय, कारण एवढंच विचारलेलं होतं, मन म्हणजे विचार का? तर ते बरोबर आहे, मन म्हणजे विचार. अशा तऱ्हेने मनापाशी सगळं आहे, पण या मनालाच स्वैर भाषेमध्ये चित्त देखील म्हणतात. या मनाला स्वैर भाषेमध्ये अंतःकरण देखील म्हणतात. या मनाला स्वैर भाषेत चित्त देखील म्हणतात. पण ते मनाला म्हणतात असं म्हणायच्या ऐवजी जाणीवेला म्हणतात हे जास्त संयुक्तिक राहतं. कार्य करण्यासाठी जशी मनाची गरज आहे तसं जेव्हा चिंतन घडतं, कारण मनाचं वैशिष्ट्य एक सलग विचार न करणं, जसं मगाशी आम्ही त्या गप्पांचं सांगत होतो, कुठूनही कुठेही जातो. सुनील दादांनी क्रांती आली का हे विचारलं एवढंच करता की त्यांनी लिहिलेलं ड्यूटी पी ती करणार आहे म्हणून, म्हणजे ग्रंथापासून सुरुवात झालेली होती. तसंच मन ही काम करतं, विचार ही काम करतात. पण जेव्हा आता क्रांती काम करायला सुरुवात करेल तेव्हा ते तिने केलेलं काम ते वाचणं, त्याच्यात तिला परत ते देणं, दुरुस्त्या सांगणं, आता इथं चित्ताशी संबंध आहे. आता हे मन नाहीये. एकाच ठिकाणी जर गुंतलो आपण आणि एकाच विचारामध्ये असू तर ते चित्त आहे. तसंच क्रांतीला क्रांती काम करताना काही अडचणी यायला लागल्या, तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आता काय करायचं? कोणाला तरी बोलवायला पाहिजे. मग आनंदला बोलवलं, त्यांनी काही. आता इथं बुद्धीचा संबंध आहे. ते काम बरोबर झालं, बरं वाटलं, याचा अंतःकरणाशी संबंध आहे. हे सगळे जाणीवेतून निघालेले आहेत. आणि सर्वात शेवटी जेव्हा सुनील दादा म्हणतात की हे काम सुनील दादांनी केलं असं म्हटलं गेलं तरी देखील स्वामींच्या प्रवचनावरून केलं होतं आणि खरं काम क्रांतीनी केलं. क्रांती म्हणते की सुनील दादांनी केलं, सुनील दादा परत म्हणतात स्वामींनी केलं. मी म्हणतो की मी काय, मी बोललो तर पुस्तक लिहिण्याच्या उद्देशाने बोललो नाही. ते ज्या चार भगिनींनी लिहिलं त्यांचं खरं क्रेडिट आहे. त्या म्हणतात आम्ही कुठं काय केलं, म्हणजे कोणीच काही केलं नाही. याचा अनहंकारतेशी संबंध आहे. आणि जर याच्यातला प्रत्येक जण म्हटला की हे माझ्यामुळे झाले तर याचा अहंकाराशी संबंध आहे. अशा तऱ्हेने अहंकार, अंतःकरण, चित्त, बुद्धी आणि मन हे काम करतात. कबीरांनी शेला विणला, नाम घेता घेता विणला, वेळ कधी गेला कसा गेला कळलं नाही, रंगून गेले. कामामध्ये जर पारंगत असेल एखादी व्यक्ती तर विशेष विचार न करता देखील तो ते करत राहतो. तसंच झालं, कबीरांना आश्चर्य वाटलं, कोणी केलं कोण जाणे, आपण तर इथं छान नाम घेत फक्त धोटा हलवत होतो आणि याच्यातून इतकं चांगलं वस्त्र झालं. अनहंकारिताशी संबंध आहे. मन कुठं होतं? मन नव्हतं. चित्त रामाच्या ठिकाणी रंगलेलं होतं. आता कबीर तो शेला घेऊन शेला पाहून आनंदित झाले की किती छान रामानी आपल्याला भेट दिली. आनंद झाला, अंतकरणात आनंद झाला. ते बाहेर गेले, त्यांना बाहेर जावंसं वाटलं, ते तो शेला विकायला मनाचा संबंध आला. तुम्हाला लक्षात येतंय हे काय चाललंय ते? अशा तऱ्हेने आपली अंतर इंद्रिय काम करत असतात. त्याच्यात मुख्य मनच आहे. मन एव कारणम बंध मोक्षयो हो. मन हे बंधाला कारण आहे, मन हे मोक्षाला कारण आहे. अशा प्रकारे कारण आहे. ही सगळी वचन आहेत त्याच्यावर आता मी काहीच. पंतप्रधान मोदींनी मन की बात सांगण्यास सुरुवात केली आहे तर करत नाही का? चांगलं आहे. मनाला मन दर्पण म्हणतात म्हणत बरोबर आहे. सगळी वचनं बरोबर आहेत. मनात येईल तसं वागू नकोस, म्हणजे उलट सुलट विचार करू नको. त्याच्याऐवजी जे ठरवलंय तसं वाग, म्हणजे बुद्धिपुरस्सर निर्णय घेतलाय तसं वाग, वगैरे वगैरे. अशी ही सगळी गंमत आहे. या अर्के अभंग सांगा बरं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ, परमहंस सद्गुरु स्वामी मकरनाथ. सदा माझे मने राहे तुझ वरी, राहे तुझ वरी. ऐसे काही करी गुरु राया, गुरु राया.
ऐसे काही करी गुरु राया, गुरु राया.
ऐसे काही करी गुरु राया, गुरु राया.
ऐसे काही करी गुरु राया.
सदा माझे मन राहे तुझ वरी, राहे तुझ वरी.
सदा माझे मन राहे तुझ वरी, राहे तुझ वरी.
ऐसे काही करी गुरु राया, गुरु राया.
ऐसे काही करी गुरु राया,
गुरु राया. आता करी उपकार, करी उपकार.
गुरु राया आता करी उपकार, करी उपकार.
गुरु राया आता करी उपकार, करी उपकार.
गुरु राया आता करी उपकार, करी उपकार.
करावा उद्धार दिनाचाया, दिनाचाया.
करावा उद्धार दिनाचाया, दिनाचाया.
करावा उद्धार दिनाचाया, दिनाचाया.
करावा उद्धार दिनाचाया, दिनाचाया.
संसारिया केली बहुआटा पिटी, बहुआटा पिटी.
संसारिया केली बहुआटा पिटी, बहुआटा
संसारी आकेली बहुआटा पीटी बहुआटा पीटी
संसारी आकेली बहुआटा पीटी बहुआटा पीटी
जालो बहु कष्टी बहु काल बहु काल
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 मनोनिया माधो हाकारी मनोनिया ज आता माधो तू ज आता
मनोनी हाकारी माधो तू ज आता माधो तू ज आता
मनोनी हाकारी माधो तू ज आता माधो तू ज आता
मनोनी हाकारी माधो तू ज आता माधव तू जाता
यो दीननाथ माया बापा माया बापा
यो दीननाथ माया बापा
यो दीननाथ माया बापा माया बापा
यो दीननाथ माया बापा
सदा माझे मन राहे तुझ वरी राहे तुझ वरी
सदा माझे मन राहे तुझ वरी राहे तुझ वरी
सदा माझे मन राहे तुझ वरी राहे तुझ वरी
सदा माझे मन राहे तुझ वरी राहे तुझ वरी
ऐसे काही करी गुरु राया गुरु राया
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 सदा माझे मन राहे तुझ वरी राहे तुझ वरी
सदा माझे मन राहे तुझ वरी राहे तुझ वरी
सदा माझे मन राहे तुझ वरी राहे तुझ वरी
सदा माझे मन राहे तुझ वरी राहे हरे
वा कुठे काका या कुठे काका अभंग सांगा कोणताही सांगा काका तिथं तिथं बसा नाही त्या त्या पायरीवरच बसा येईल का
आनंदू रे आजी आनंदू रे
आनंदू रे
आजी आनंदू रे
आनंदू रे आजी आनंदू रे
सबाय अभ्यंतरी सबाय अभ्यंतरी
सबाय अभ्यंतरी सबाय अभ्यंतरी
सबाय अभ्यंतरी सबाय अभ्यंतरी
सबाय अभ्यंतरी सबाय अभ्यंतरी
अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
आनंदू रे आजी आनंदू 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 रे
एक दोन तीन चार पाच सहा
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 इतके विसरोनी इतके विसरोनी
इतके विसरोनी इतके विसरोनी
इतके विसरोनी इतके विसरोनी
इतके विसरोनी इतके विसरोनी
अंतर शोधोनी या पहा
अंतर शोधोनी या पहा
अंतर शोधोनी या पहा
अंतर शोधोनी या पहा
आनंदू रे आजी आनंदू रे
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 सभायभ्यंतरी सभायभ्यंतरी
सभायभ्यंतरी सभायभ्यंतरी
सभायभ्यंतरी सभायभ्यंतरी
सभायभ्यंतरी सभायभ्यंतरी
अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
आनंदू रे आजी आनंदू 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 रे
सात वाराम आठवा वेळो वेळा
सात वाराम आठवा वेळो वेळा
सात वाराम आठवा वेळो वेळा बाप रखुमा देवी वरु बाप रखुमा देवी वरु बाप रखुमा देवी वरु बाप रखुमा देवी वरु स्वानंद सोहळा आजी स्वानंद सोहळा स्वानंद सोहळा आजी स्वानंद सोहळा आनंदू रे आजी आनंदू रे आनंदू रे आजी आनंदू रे सभाय अभ्यंतरी सभाय अभ्यंतरी सभाय अभ्यंतरी सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
अवघा परमानंदू रे
आनंदू रे आजी आनंदू 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 रे
आजी आनंदू रे
आजी आनंदू रे
आजी आनंद
शिल्पा ये अभंग म्हण एक हरि हरि हरि
जीवपणीची भेटूनी भ्रांती रमवू दे शिव स्वरूपी रमवू दे शिव स्वरूपी रमवू दे श्रवण मात्रे अंतरीचे दोष अवघे जाऊ दे भाव धरुनी सगुण भजनी नाम कीर्तनी प्रीति दे शिव स्वरूपी रमवू दे शिव स्वरूपी रमवू दे चित्त चंचल शांत भावे देह बुद्धि विरमू दे चित्त चंचल शांत भावे देह बुद्धि विरमू दे सारुनी ममता अहंता नियत कर्मी वास दे शिव स्वरूपी रमवू दे शिव स्वरूपी रमवू दे सुख निरंतर सोहमात्मा चिंतनी मन लागू दे सुख निरंतर सोहमात्मा चिंतनी मन लागू दे तत्प्रचीति ध्यान समय गुरु कृपेने लाभू दे शिव स्वरूपी रमवू दे शिव स्वरूपी रमवू दे द्वंद्व गुण कर्मात समता स्थिरमती सुख शांति दे द्वंद्व गुण कर्मात समता स्थिरमती सुख शांति दे प्रार्थितो मकरंद चरणी प्रार्थितो मकरंद चरणी प्रार्थितो मकरंद चरणी हे ची मजला दान दे शिव स्वरूपी रमवू दे शिव स्वरूपी रमवू दे संपुदे अज्ञान सारे ज्ञान भास्वत उजळू दे जीवपणीची फिटुनी भ्रांति शिव स्वरूपी रमवू दे शिव स्वरूपी रमवू दे शिव स्वरूपी रमवू दे
फारच छान म्हटलं
मन अन्नातून तयार होतं शास्त्र आपण आला.
त्यांचा असा प्रश्न आहे की मन हे अन्नातून तयार होतं. आपण जर सात्विक आहार घेत असू तर सात्विक विचार उठायला पाहिजेत ना. तुम्ही म्हणालात कमी कमी व्हायला पाहिजेत, सात्विक उठायला पाहिजेत असं ते म्हणाले. आहाराची जी संकल्पना आहे आपल्याकडं तर ती नक्कीच म्हणजे आपण जो जेवतो खातो पितो तर तो आहार आहेच आहे. पण आहाराची कल्पना परमार्थियांसाठी फक्त खातो पितो तेवढ्याच आहारापुरती मर्यादित नाही. तो आहार आहेच आहे. म्हणजे तुम्ही जे भगवद्गीतेने तर आहाराचा फार चांगला विचार सांगितलेला आहे, काय पदार्थ खावेत काय नाहीत वगैरे, कटव आम्ल उष्ण असे नसावेत असं सांगितलंय, मधुस स्निग्ध असा आहार पाहिजे असं सांगितलंय. तसाही संपूर्णपणाने आहार आपण करत नाही. म्हणजे आहार हा स्थूलमानाने आहाराचा विचार केला तरी असे करणारे फार थोडे स्वरूपानंदांसारखे, जे अतिशय निर्मळ आहारच करतात. म्हणजे एकदा त्यांच्याकडं जो सेवेकरी होता तर त्यांनी कशाकरता तरी बोलवलं तर त्याचं तोंड हालत होतं. तर ते असं म्हणाले की काय खातोयस, तर तो म्हणाला फरसाण खातोय. तर त्यांना फरसाण माहीत नव्हतं स्वरूपानंदांना. ते म्हणाले हे काय असतं, तर कागदाच्या पुढीत आता प्लास्टिक बंदी आल्यामुळे परत कागदाच्या पुढीतच फरसाण येणार आहे, तर कागदाची पुढी म्हणाले घेऊन ये म्हणून ते आणली. आणि त्याच्यातलं एक काय पापडी गाठी किंवा शेव काय असेल ते थोडंसं खाल्लं आणि म्हणाले की चांगलं रुचकर आहे म्हणाले. फक्त हे जर साजूक तुपात तळलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणाले. तर अगदी परमार्थी मनुष्य देखील जेव्हा म्हणतो की आम्ही सात्विक आहार करतो तेव्हा ते संपूर्ण खरं नाही काका. थोडं इकडं तिकडं प्रत्येकाच्या आहारामध्ये असतं असं मला म्हणायचंय. आणि योग्य अयोग्यतेचं मी काही म्हणत नाहीये. जितका सात्विक ठेवता येईल तितका ठेवावा हे तेवढंच खरं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त देखील जर तशा आहाराने आपले फक्त सात्विक विचार येणं किंवा मग विचाररहितता पटकन येणं जमावं असं अपेक्षित जे आहे तर ते होत नाही. याचं कारण बाकीचा आहार आपला भरपूर चाललेला असतो. परमार्थियांसाठी सर्वांसाठीचं परमार्थीच असं नाही, डोळ्याच्या मार्फत जो आहार येतो, कानांच्या मार्फत जो आहार येतो, गप्पांच्या मार्फत जो आहार येतो, विषयाच्या अंगाने आपण आहारच सेवन करत असतो. आहाराची भारतीय कल्पना जी आहे ते आपण जे वाचतो आपण जे पाहतो टीव्ही सिरियल किंवा सिनेमा टीव्हीवर. आपल्या लहानपणी कसं होतं की फक्त दिवाळीच्या सुट्टीत एक सिनेमा, मे महिन्यात एक सिनेमा. तर आपली मुलं आणि त्यांची मुलं आता रोज रोज किती चॅनल आहेत आणि किती सिनेमा आहेत याचा परिणाम मनावर होतो. आहार याचा अर्थ आपण ते सगळं आत घेत असतो. आपण आपलं ऐकणं देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल काका, पण पाचवी सहावी सातवीच्या मुलांचे विषय बदललेत. त्यांच्या कानावर जे येतं ते जर पाहिलं म्हणजे ती लवकर प्रौढच होत आहेत, आठवी नववीत प्रौढ झाल्यासारखीच होत आहेत. याचा मनावर परिणाम होतो. हे सगळं काम तो टीव्हीच करतोय आणि हे सगळी सोशल मीडिया आणि बंधन नसावी कशावर ही व्यक्ती स्वातंत्र्य असावं असा पाश्चात्य देशाकडून आलेला विचार हे सगळं बदलवायचं काम करतात आणि त्याचा नाही म्हटलं तरी साधकावरही परिणाम होत असतो. साधकही याच्यातून सुटत नाही. वर्तमानपत्र जे रामकृष्णची गोष्ट आपल्याला माहितीये की ते येऊन बसले एकदा तिथं ती अमृत बाजार पत्रिका वर्तमानपत्र बंगालीतलं तिथं पडलेलं होतं तर ते म्हणाले हे आधी उचलून तिकडं लांब टाका आणि थोडं गंगाजल शिंपडा म्हटले तिथं. कारण जे काही प्रसृत होतं आहे ते जर पाहिलं म्हणून फक्त आहाराचाच विचाराशी संबंध आहे असं नाहीये. खूप निर्मळ जीवन पाहिजे खरं. बोलण्या चालण्याच्या अंगानी, पाहण्याच्या अंगानी, वाचण्याच्या अंगानी, गप्पांच्या अंगानी, तर तसं नाहीये. मला असं माहितीये की काय कानावर यायला पाहिजे आणि हे माहितीये स्वामीजींकडे आल्यापासून. पण ऑफिसमध्ये माझे सहकारी जे गप्पा मारतील आणि माझ्या कानावर येतील विषय तर कान ऐकणारच ना. आश्चर्य वाटतं की 40-50 वर्षी गप्पा कशा असतात मित्रमंडळींमध्ये आणि ऑफिसमध्ये जर पाहिलं तर याचा परिणाम कितीही टाळायचा म्हटलं तरी साधकावर देखील होतो. तर यामुळे ते तुम्ही म्हणता ते केवळ सात्विक आहार जो आहे तर तेवढं पुरे होत नाही. आणि असा आहार जरी असेल सगळ्या बाजूनी असं जीवन असेल तरी देखील 6-8 वर्ष लागतातच आत्मज्ञानापर्यंत पोहोचायला. नाथांचं जीवन तसं होतं. त्यांनी घरच सोडलं, जनार्दन स्वामीजींकडे गेले आणि तिथं जाऊन राहिले. जनार्दन स्वामीजींच्या पत्नींनी मुलासारखं प्रेम केलं. त्यांची जी सदरेवर जाऊन बसायचे राजकारणाकरता त्याचा नाथांशी कधीच संबंध आला नाही. जे 6-7-8 वर्ष सात्विक जीवन मिळालं त्यांना, जे विचार, बोलणं, चालणं, वागणं, अवतीभोवती सगळं हे फार संतांमध्ये देखील हे अद्भुत गोष्ट आहे. पटकन झालं नाहीतर मग टपांच्या भाषेत मोजायला लागतंच. 12 वर्ष, 24 वर्ष, 36 वर्ष त्याला आपण आणि आपल्या अवतीभोवतीचा समाज, सामाजिक परिस्थिती अशी सगळी जबाबदार असते. शिवाय आपण ज्या वयात येतो साधना करायला सुरुवात करतो त्याच्या आधीचे संस्कारही कारण असतात. जसं रामकृष्ण म्हणायचे की ज्या भांड्यामध्ये लसूण कोळला आहे तर ते भांडं कितीही धुतलं तरी त्याला लसणाचा वास येतो. तसं तुम्ही वयाच्या कोणत्या टप्प्यापासून आलात आणि करायला सुरुवात केली त्याच्या आधीचे संस्कार पुसणं फार अवघड जातं आणि ते कदाचित स्वैर असू शकतात असं काही नसतं त्याला. म्हणून आपली इच्छा ही एका बाजूला राहते पण वस्तुस्थिती फॅक्ट ही एका बाजूला राहते. मग त्या मनाने साधकाची प्रगती होत नाही असं नाही, होते. प्रत्येकाची प्रगती होते पण त्याला जे वाटत असतं जितक्या कमी काळात व्हायला पाहिजे तर ते होत नाही याला अशी कारणं राहतात. फार चांगलं. मला अचानक विचारलेले प्रश्न फार आवडतात सत्संगामध्ये. हेही सगळे अचानकच असतात कारण मी येतो तेव्हा तो येऊन थांबलेला असतो इथं मी घेतो. हे जे असतात तेही मी काही वाचलेले नाहीयेत कोणते घ्यायचे हे. पण असा येणारा प्रश्न आहे तोही मी यायच्या आधी कोणीतरी इथं ठेवत होतं हा प्रश्न. आणि तुमच्यासारखं कोणी विचारलं तर फार बरं वाटतं. मी सर्वांकरता सांगतो की प्रश्नाला उपप्रश्न जरूर विचारा. मनात काही घेऊन जाऊ नका, शंका मनात घेऊन जाऊ नका. सर्वांनाच त्याचा फायदा होतो. बरोबर आहे की नाही? एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।